नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हांचे कडेन उलोवप केले। युक्रेनातली परिस्थिती तशेंच हेर संवसारीक आनी प्रादेशिक प्रस्नांचेर दोनी फुडाऱ्या मजगती चर्चा जाली। आयज नवी दिल्लीत जावपी नववे भारत ब्राझील संयुक्त आयोगाच्या बसकेचे विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर आणि तांचे ब्राझीलचे समपदस्थ मौरो विएरा जोड अध्यक्षपद सांभाळटले। कागाळी निवारण वेळार सुलभ आणि अर्थपूर्ण करपाच्या हेतान केंद्रान भौशीक कागाळी हाताळपा खातीर व्यापक मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात। वैजकीय वेवसायातल्यान सुरक्षताय आणि कामाच्या परिस्थितीविषयी शिफारसी करपा खातीर सर्वोच्च न्यायालयान नेमणूक केल्ल्या राष्ट्रीय कार्यदळाची पहिली बसका आयज नवी दिल्लीत जातली। छत्तीसगडातल्या बिजापूर जिल्ह्यात 25 माओवादी शरण आयल्यात। काल जिल्हा अधिकारी अधिरक्षक आणि सीआरपीएफचे डीआयजी हांच्या मुखार ते माओवादी शरण आयले। आता खबरो विस्तारान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हांचे कडेन उलोवप केले। युक्रेनातली परिस्थिती तशेंच साबार प्रादेशिक आणि संवसारीक प्रश्नाचेर दोनी फुडाऱ्या मजगती चर्चा जाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचो फोन आयलो। दोनी फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधातल्या महत्वाच्या प्रगतीचो नियाळ घेतलो आणि भारत अमेरिका भागीदारीचो हेत दोनी देशातल्या लोकांक तशेंच पुराय मनीस जमातीचो फायदो करप असो आसा हाचेर भर दिलो। युक्रेनातल्या परिस्थितीचेर उलोवप करतना प्रधानमंत्री मोदी हांणी राष्ट्राध्यक्ष बायडन हांका हालींच जाल्ले युक्रेन भेटीविशी माहिती दिली। संवाद भारत सरकारान सातत्य पुरस्कार करतना हाचेर तांणी परतून भर दिलो आणि शांतताय आणि स्थिरताय बेगीन परत हाडपाक भारताचो पुराय तेको उक्तायलो। बांगलादेशाच्या परिस्थितीचेर दोनी फुडाऱ्यांनी आपलो हुस्को उक्तायलो। कायदो आणि सुव्यवस्था परतून हाडप आणि बांगलादेशातल्या अल्पसंख्याकांची खास करून हिंदू लोकांची सुरक्षितताय आणि सुनिश्चित करप हाचेर तांच्यांनी भर दिलो। आयज नवी दिल्लीत जावपी 10वे भारत ब्राझील संयुक्त आयोगाच्या बसकेचे विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर आणि ब्राझीलचे तांचे समपदस्थ मौरो विएरा हे जोड अध्यक्षपद सांभाळटले। ब्राझीलचे विदेश वेव्हार मंत्री शेनवारा भारताच्या 4 दिसांच्या अधिकृत भोवणेत नवी दिल्लीत पाविल्ले। मंत्री विएरा हांची भेट भारत आणि ब्राझील हांच्या मधल्या रणनीती भागीदारीक आणि चालना दितली असे विदेश व्यवहार मंत्रालयान सांगला। ट्रॉयकाचा एक भाग म्हणून दोन्ही राष्ट्रांफाटल्यान वर्षा भारताच्या G20 अध्यक्षपदातल्या G20चे मुखेल परिणाम कसे मुखार व्हरूंक शकतात हाचेर डॉ जयशंकर आणि विएरा उलयतले। ब्राझीलान नोव्हेंबर 2024 मेरेन G20चे अध्यक्षपद हातात घेतल्या। 2024 वर्षा ब्राझील G20 अध्यक्षपदाच्या काळात G20 ट्रॉयकास घरात भारत ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हांचा आसपाव असतो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या संसदीय मतदारसंघातल्या वाराणसीत आयज एक रोजगार मेळावो जातलो, जाका लागून देशातल्या तरणाट्यांक फकत खाजगी आणि सरकारी क्षेत्रात न्हय तर परदेशातही रोजगार मेळपाची संद मेळटली। बेकार तरणाट्यांक रोजगार दिवपाच्या हेतान वाराणसीच्या विभागीय रोजगार कार्यालयात रोजगार मेळावो घडोवन हाडला आणि तातून जायते भौराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपनी वाटो घेतल्यो। भारत सरकारचा उपक्रम आशिल्ल्या स्किल इंडिया इंटरनॅशनल तरणाट्यांक देशात आणि परदेशात नोकरी मेळपाची संद मेळटली असे वाराणसी प्रादेशिक रोजगार कार्यालयाचे प्रभारी दीप सिंग हांणी सांगले। क्रुईज कॉर्प्स लिमिटेड, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, जनकल्याण ट्रस्ट, गुडविल इंडिया मॅनेजमेंट कंपनी ऑफ ग्रुप हे खातीर आग्रेनिक सोल्युशन्स, ग्रिगा कॉप्सॉल, कहारवाल एड्युकेअर सारखिल्ल्यो कंपनी ह्या मेळाव्यात वाटो घेतलो आणि शेकड्यांनी तरणाट्यांनी रोजगार संगम .up.gov ह्या पोर्टलाचेर नोंदणी केल्या। नोकरी मेळाव्यांक हाजीर रावपाक आयचो आंकडो आनीक वाडपाची शक्यताय आसा। रोजगार मेळात वांटो घेवपा खातीर उमेदवारांनी रोजगार संगम पोर्टलाचेर नोंदणी करची पडटली असे रोजगार मेळावो प्रभारी हांणी सांगले। आयज नोंदणी करून रोजगार मेळाव्यात वांटो घेवपाक मेळटा। झारखंडाच्या आदले मुखेलमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे वरिष्ठ फुडारी चंपाई सोरेन हांनी ह्या महिन्याच्या 30 तारखेक रांचीत भाजपात प्रवेश करतले। हे संबंधी आसामचे मुखेलमंत्री हिमंत विश्व सरमान सोशल मीडिया पोस्टात जाहीर केल्या। ते भाजपाचे झारखंड वेचणुकेचे सहप्रभारी आसात। सरमा वांगडा सोरेन हांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहची भेट घेतली। हाली चंपाई सोरेनान झामुओ फुडाऱ्यांनी तांचो अपमान केला असो आरोप केलो। जम्मू काश्मीरात जवळपी विधानसभा वेचणुकेच्या पहिल्या टप्प्याखातीर उमेदवारी आयज सोपतली। ह्या टप्प्यात 18 सप्टेंबराक 6 जिल्ह्यातल्या 24 जाग्यांचेर मतदान जातले। फाल्यां नामांकनांची चौकशी जातली जाल्यार नामांकनां फाटी घेवपाची निमणी तारीख 30 ऑगस्ट। फुडल्या 2 टप्प्यांखातीर मतदान 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबराक जातले। 4 ऑक्टोबराक निकाल जाहीर जातले। जम्मू काश्मीरात 87.9 लाख मतदार आसात। तातूंतले 44.4 लाख दादले जाल्यार 42.2 लाख बायलो। 3.71 लाख पहिल्याच खेपे मतदान आणि 20.7 लाख तरणाटे मतदार आसात। संघराज्यातल्या 90 विधानसभा मतदारसंघातले 74 मतदार सामान्य 7 SC जातीच्या उमेदवारांक जाल्यार 9 ST जातीच्या उमेदवारांक राखून दवरल्यात। छत्तीसगडाच्या बिजापूर जिल्ह्यात 25 माओवादी शरण आयल्यात। काल ताणे जिल्हो पोलीस अधीक्षक आणि CRPFचे DIG ते मुखार शरण आयले। या माओद्यांचेर वट्ट 29 लाख रुपया इनाम जाहीर केला। हातून दरेकी 8 लाख रुपया एक माओद्याक 3 लाख रुपया आणि हेर 2 माओद्याक दरेकी 1 लाख रुपया इनाम दिवपाची घोषणा केली। शरण आयिल्ल्या माओद्यांक छत्तीसगड सरकाराच्या पुनर्वसन धोरणातल्यान दरेकी 25,000 रुपया दिल्ले असे पोलीस अधीक्षकान सांगले। गंगा आणि पद्मा न्हयचे सैमीक प्रवाह कमी करपाक फराका बॅरेजाचे दार उघडप ही एक सामान्य उदरगत असा असे परराष्ट्र मंत्रालयान सांगला। फराका बॅरेजाचे दार उघडपाविषयी मीडियान केल्ल्या प्रश्नाक जाप दितना मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांनी सांगले, गंगा न्हयच्या देगणातल्यान वाठारात व्हड प्रमाणात पावस पडिल्ल्यान उदकाचे प्रमाण वाढला। जयस्वाल हांनी सांगले, प्रोटोकॉल प्रमाण बांगलादेशातल्या संबंधित संयुक्त न्हय आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे नेमान आणि वेळार वाटून घेतले। कागाळी निवारणा वेळार सोपी आणि अर्थपूर्ण करपाचो हेतू दवरून केंद्रान भौशीक कागाळी हाताळपा खातीर व्यापक मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात। भौशीक कागाळीचो प्रभावी निवारण करपा खातीर मार्गदर्शक तत्वां नागरिकांक सशक्त करप, प्रक्रिया सुगम करप, चड स्पष्टताय हाडप आणि भौशीक कागाळींचेर निवारण करप हाचेर लक्ष केंद्रीत करपाचो यत्न करता असे कार्मिक भौशीक कागाळी आणि पेन्शन मंत्रालयान सांगला। नागरिकांनी आपली कागाळी www.pgportal.gov ह्या संकेतस्थळात नोंद करूंक शकता। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणान फसाय हालीच दिल्लो सल्लो फाटी घेतला। तातूंत अन्न वेवसायांक दूध आणि दुधाच्या उत्पादनांच्या पॅकेजातल्यान A1 आणि A2 प्रकाराचे दावे काढून उडोवपाचो निर्देश केले। भागधारकाकडे फुडल्या सल्ल्याखातीर सल्लागार फाटी घेतना असे फसायन सांगला। हाचो अर्थ अन्न वेवसाय संचालक A1 आणि A2 दुधाच्या प्रकाराच्या दाव्यान आपली उत्पादनां विकपाक आणि बाजारात हाडपाक चालू दवरूंक शकता असे सांगले। भारतीय बायलांचो क्रिकेट पंगड 4 ऑक्टोबराक दुबईत न्यूझीलंड आड जावपी ICC बायलांच्या T20 विश्वचषक 2024 सर्तीत आपली मोहीम सुरू करतलो। त्या उपरांत 6 ऑक्टोबराक भारतीय पंगड पाकिस्ताना आड खेळटलो। भारताची तिसरी मॅच 9 ऑक्टोबराक दुबईत श्रीलंके आड जातली। गट पावण्यार भारताची निमणी मॅच 13 ऑक्टोबराक शारजात आणि चॅम्पियन्स ऑस्ट्रेलिया आड जातली। बायलांचे T20 विश्वचषक सुरवातेर बांगलादेशान जावपाचे आशिल्ले पूण 2 सप्तकां आदी संयुक्त अरब अमिरात आयोजित करपाचे थारायले। सर्तीचे 2 सेमीफायनल 17 आणि 18 ऑक्टोबराक दुबय आणि शारजा हांगा जातले जाल्यार फायनल 20 ऑक्टोबराक दुबय जातली। भारतीय हवामान खात्यान आयज दक्षिण गुजरात सौराष्ट्र आणि कच्छ हांगा चड पावस पडपाचो अदमास काढला। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।